यशिया अध्याय 47. बाबेलाच्या कुमारी कन्ये खाली ये आणि धुळीत बस. खासद्याच्या कन्ये सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत. जाते घे आणि पीठ दळ. तुझा बुरखा काढ. तुझ्या झग्यांचा घोळ काढून टाक. तुझे पाय उघडे कर. नद्या ओलांडून जा. तुझी नग्नता उघडी होईल. होय, तुझी लज्जा दिसेल. मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही. आमचा उद्धारक, त्याचे नाव सनादेश परमेश्वर, इस्रायलाचा पवित्र प्रभू आहे. खासद्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधारात जा. तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत. मी माझ्या लोकांवर रागावलो होतो. मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही. तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे. तू म्हटले, मी त्यांच्या सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाळ राज्य करीन, म्हणून तू या गोष्टी मनात घेतल्या नाहीत किंवा याचा परिणाम लक्षात घेतला नाही. तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी, जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कुणीच नाही. मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमावल्याचा अनुभव कधी येणार नाही. परंतु अपत्यहीनता व विधवापणा या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील. तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमनता तुझवर जोराने येतील. तू आपल्या दुष्कृत्यावर विश्वास ठेवशील. तू म्हणालास, मला कुणी पाहणार नाही. तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले, पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कुणी नाही. तुझ्यावर संकट येतील. तुझ्या आपल्या मंत्रतंत्राने ते घालून देण्यास तू समर्थ नाहीस. तुझ्यावर विपत्ती येईल, ती तू निवारण करू शकणार नाहीस. तुला समजण्यापूर्वीच अचानक तुझ्यावर संकट येतील. ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोनात आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहिला, कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील. कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील. तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस आणि तुला जे काही घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करू. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नवचंद्र दर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत. पहा, ते धसकटाप्रमाणे होतील. अग्नी त्यांना जाळील. त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही. तेथे ती ज्वाला तिच्या समोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही. ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास, ते सर्व तुला सोडून जातील. ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले. तुला वाचवायला कोणीही नाही.